स्तोत्र संहिता अध्याय 13 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार? मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पहा, मला उत्तर दे। मला मृत्यूनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर, नाहीतर मी ह्याला जिंकले असे माझा वैरी म्हणेल, आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्लासतील। मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेविला आहे। माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल। परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन।